चुलीवरचा तवा आणि जयभीमवाल्यांची हवा नेहमीच चटकेच देते, लक्षात ठेवा।